हरिः ॐ ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ शं च मे मयश्च मे प्रियं च मे नुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महच्च मे संविच्य मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सूषा च मे सुदिनं च मे ऊर्च मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्दिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्रमेन्नं च मे शुच्य मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियं गवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। भगिनी वर्गाने स्वामी स्वरूपानंदांच्या दिशेने सरकून घ्यावं, म्हणजे मध्ये एक लाईन करता येईल।
संतांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनावर दृढ भाव निष्ठा कशा प्रकारे ठेवावी आणि वाढवावी, विचाराच्या व विवेकाच्या बाबतीत मी कमी पडतो असे जाणवते, त्यासाठी काय करावे? संतांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनावर दृढ भाव किंवा निष्ठा कशा प्रकारे ठेवावी आणि वाढवावी असा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आपल्याला संतांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनांवर दृढ भाव आणि निष्ठा ठेवल्याची उदाहरणं माहीत आहेत, कशी ठेवली गेली हे माहीत आहेत। अनेक साधकांच्या चरित्रावरून, संतांच्या गोष्टींवरून, त्यांनी आपल्या सद्गुरूंच्या ठिकाणी कशी निष्ठा ठेवली हे आपल्याला वाचून ऐकून माहीत आहे। ती आपण कशी ठेवावी असा प्रश्न विचारलेला आहे। श्रद्धा असणं, दृढ भाव ठेवणं हा स्वभाव असायला लागतो असं मी पाहिलंय। तो स्वभाव नसेल तर जरा अवघडच जातं। आणि हे प्रकृतीगत देखील आहे अशी माझी कल्पना आहे। हे जात्याच किंवा प्रकृतीगत आहे। श्रद्धा ठेवणं, निष्ठा ठेवणं, विश्वास ठेवणं मी अशी लहान मुलं पाहिलेली आहेत आणि तुम्हीही पाहिली असतील। की अगदी पहिली दुसरी मध्ये असताना देखील बाईंनी शाळेमध्ये एवढा एवढा अभ्यास करून या असं सांगितलं तर घरी आल्यावर त्यांना चैन पडत नाही. बाईंनी सांगितलं आणि आपण करायला पाहिजे एवढंच त्यांना माहीत असतं. आई वडिलांना देखील उसंत घेऊ देत नाहीत अशी मुलं एखाद्याला तुम्ही पाहिली असतील की जी म्हणतात की माझा हा अभ्यास झाला पाहिजे, मला हे करायचं आहे, आणि अशीही मुलं पाहिली असतील की अभ्यास सांगितलेला आहे तो लिहून देखील घेतला नाही, गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून देखील घेतला नाही, तो करण्याची तर गोष्ट निराळीच, अशीही मुलं तुम्ही पाहिली असतील, मीही पाहिलेली आहेत. निष्ठा ठेवणं आणि श्रद्धा ठेवणं हा स्वभाव असायला लागतो आणि तो तसा नसेल तर त्यांच्याबाबत पालक कसे हैराण होतात हेही तुम्हाला माहीत असेल. काय करावं म्हणजे हा ते उतरून आणेल, काय करावं म्हणजे बाईंनी सांगितलं तसं हा वागेल, हे काही केलं लक्षात येत नाही. आज्ञा पालनाची सवय असणं हा स्वभाव असायला लागतो आणि आज्ञा मोडणं हा देखील स्वभाव असतो. असं असल्यामुळं एक प्रकृतीही लाभायला लागते. तशा प्रकारची दृढ भाव आणि निष्ठा ठेवण्यासाठी जेव्हा अशा प्रकारचा दृढ भाव आणि निष्ठा विकसित होत जाते, बालपणापासून विकसित होत जाते आणि जेव्हा तो संतांकडे येतो तेव्हा तो संतांनी सांगितलेलंही तशाच प्रकारे आचरायला सुरुवात करतो. जीवनाचे तुकडे पडत नाहीत त्यामुळे केवळ सद्गुरूंच्या वचनावर निष्ठा आणि श्रद्धा अशी गोष्ट नसून सगळ्याच नैतिक गोष्टींवर श्रद्धा निष्ठा, ज्या ज्या करणी आहेत त्याच गोष्टी करणं आणि ज्या करायच्या नाहीत असं संकेत आहे सामाजिक त्या न करणं, अशा प्रकारची श्रद्धा आणि निष्ठा ही बाणवायलाही लागते. जशी उपजत असते ज्यांच्या ठिकाणी उपजत असते त्यांच्या ठिकाणी प्रश्नच नसतो. ते जर भाग्याने परमार्थाच्या क्षेत्रात आले तर त्यांचं सोनं होऊन जातं. त्यांना निष्ठा वाढवायची कशी, ठेवायची कशी, वाढवायची कशी हा प्रश्नच येत नाही. पण श्रद्धा आणि निष्ठा ठेवण्याचा हा स्वभाव जो आहे तो या जन्मातही थोडा बहुत कमवता येणं शक्य आहे. जे आपल्याकडे आलेलं आहे त्याला हाताला धरून ते करायला लागतं आणि अशा प्रकारचा दृढभाव आणि निष्ठा ठेवण्यासाठी म्हणून आज्ञापालन ही अति महत्वाची गोष्ट वाटते आणि एकूण आपल्या दिनक्रमावर देखील दृढभाव आणि निष्ठा असणं गरजेचं आहे. निष्ठा आणि दृढभाव नसतो तेव्हा आपल्या स्वतःच्या दिनक्रमात देखील नसतो, जेवणाखाणामध्ये देखील नसतो, आचार विचारामध्ये देखील नसतो आणि जेव्हा असतो तेव्हा सगळ्या अंगांनी प्रयत्न करून तो मिळवता देखील येतो आणि तसा तो मिळवावा. प्रश्न आहे संतांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनावर दृढभाव आणि निष्ठा कशा प्रकारे ठेवता येईल, पण ही दृढभाव आणि निष्ठा सर्वसाधारण जीवनातून कमावायला लागेल. तशी जर ती कमावली तर मग सद्गुरूंच्या ठिकाणीही ती तशाच प्रकारे कामाला येईल, वर्तन करेल. नाहीतर ते केवळ सद्गुरू आहेत एवढ्या खातर तुम्ही दृढभाव आणि निष्ठा ठेवू शकणार नाही. जर अन्य वर्तन तसं नसेल तर सद्गुरूंच्या बाबत केवळ तुम्ही अपवाद राहू शकत नाही. त्यामुळे जेव्हा भाव असतो आणि निष्ठा असते तेव्हा ती सगळ्या ठिकाणी प्रतिबिंबित होते आणि भावाचा आणि निष्ठेचा अभ्यास देखील सर्वत्र करायला लागतो आणि तरच तो जीवनामध्ये उतरतो। म्हणूनच परमार्थामध्ये घरात म्हणजे पतीवर निष्ठा, पत्नीवर निष्ठा, आईवडिलांवर निष्ठा, आपले ज्या रीतिरिवाज आहेत त्याच्यावर निष्ठा, असा निष्ठा ठेवण्याचा स्वभाव बनवावा लागतो आणि तो जर बनवला तर मग सद्गुरूंवर निष्ठा, सद्गुरूंवर विश्वास असं होतं। आज्ञा पालनाची सवय आणि आज्ञा मोडण्याची सवय, ज्यांना आज्ञा मोडण्याची सवय असते, शिक्षकांची आज्ञा मोडण्याची सवय लागली, आईवडिलांची आज्ञा मोडण्याची सवय लागली, त्यांनी विशेष बिघडत काही नाही। वडिलांनी सांगितली एखादी गोष्ट आणि ती केली नाही तर काही विशेष बिघडत नाही, पण स्वभाव बनतो ही बिघडणारी गोष्ट असते। आपला स्वभाव बदलतो, आपला स्वभाव कसा घडतो आणि हा घडलेला स्वभाव आपल्याला ठाई ठाई कामाला आपल्या विरोधात असं जातो। तुम्ही तुमच्या घरात निष्ठावान नसाल, तुम्ही तुमच्या अभ्यासात लहानपणी निष्ठावान नसाल, तुम्ही जिथं जात होतात तिथं तुम्ही निष्ठावान नसाल, तर मग मोठेपणी तुम्ही जिथं काम करता तिथं निष्ठावान नसाल। तुम्हाला त्याच्यात स्वतःच्या करता, स्वतःच्या स्वार्थाकरता तुम्हाला तिथल्या निष्ठा मोडायला काहीच वाटणार नाही, तुमचं जीवन पक्क स्वार्थी होऊन जाईल। असं असल्यामुळे अशा व्यक्तींमध्ये देखील सर्वस्वी वाईट अथवा सर्वस्वी चांगला असा कोणी नसल्यामुळं अशा व्यक्ती जेव्हा परमार्थामध्ये, परमार्थाच्या क्षेत्रात येतात, विचारांकडे आकर्षित होतात, तेव्हा त्यांना निष्ठेप्रमाणे न वागण्याची जी लहानपणापासून खोड जडलेली असते ती खोड आडवी येते, ती खोड मध्ये येते। मग सद्गुरूंनी सांगितलं तरी देखील एवढं काही नसतं, सगळंच ऐकायला लागतं असं नाही। अशी वृत्ती एकदा निर्माण झाली की ती सगळीकडे काम करते। माझ्या एका मित्रांनी त्याची पत्नी विरोध करत असताना किंवा तिचा एवढा सहकार्य मिळणार नाही असं माहीत असताना परस्पर बदली करता अर्ज केला, तो इंदूरचा होता, आणि बायकोला दाखवलं की माझी बदली झाली, बँकेने केली, मी काय करणार, असं सगळीकडे वर्तन सुरू होतं। अशा गोष्टींनी मनुष्य जेव्हा व्यवहारामध्ये वर्तन करतो तेव्हा तो परमार्थामध्येही तसाच वर्तन करतो। म्हणून तर श्रद्धा किंवा निष्ठेचं उदाहरण सांगताना स्वामीजी सांगायचे की मुंबईला कृष्णमूर्तींची व्याख्यानं होती, भला मोठा एअर कंडिशन्ड हॉल जिथं 2000 श्रोते बसत होते अशा ठिकाणी एका रांगेमध्ये 3 जणांच्या रांगा आणि 25, 25, 25, 75 आणि मग त्याच्या मागच्या रांगेमध्येही 75 लोक बसत असत आणि कोणीतरी त्यांना म्हटलं की तुम्ही आम्हाला इतकं शिकवता, इतकं तळमळून सांगता, पण आमच्या ठिकाणी ते उतरत का नाही कृष्णजी, असा त्यांना प्रश्न विचारला। तर कृष्णजींनी तो प्रश्न वाचला आणि म्हणाले की याचं उत्तर आपण नंतर बघू, आणि दुसरा प्रश्न घेतला आणि तो प्रश्न घेण्याच्या प्रारंभी ते असं म्हणाले की पहिल्या रांगेमध्ये जे बसलेले लोक, पहिल्या 2 रांगांमध्ये बसणारे जे लोक आहेत, म्हणजे पहिल्या 2 रांगांमध्ये 150 लोक बसत असत, 75 आणि 75, तर त्यांनी असं लक्षात ठेवायचं की हा 3 दिवस चाललेला जो आपला कार्यक्रम आहे, तर आज इथून जाताना इथं एक पेटी ठेवलेली असेल, त्या पेटीमध्ये एक रुपया टाकायचा. पहिल्या दोन रांगांमध्ये बसलेल्या लोकांनी एक रुपया टाकायचा. असे आसनांचं बंधन नाही, त्यामुळे जो पहिला येईल तो बसेल. त्याप्रकारे तीन दिवस कोणी पहिल्या दोन रांगांमध्ये बसेल, पण एक रुपया आपण तिथं बसलो म्हणून पेटीत टाकायचा आणि त्यांचा प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम चालू राहिला. असे तीन दिवस कार्यक्रम त्यांचे झाले आणि सर्वात शेवटी त्यांनी तो प्रश्न घेतला की कृष्णजी, तुम्ही एवढे तळमळून सांगता, आम्ही तुमचं ऐकायला येतो, पण आमच्या ठिकाणी अजून हे रुजत का नाही? हा प्रश्न वाचला आणि ती पेटी उघडायला सांगितली. असं अपेक्षित होतं की 450 रुपये त्या पेटीमध्ये तीन दिवसांचे येणं गरजेचं आहे, तर जेमतेम 60 रुपये त्या पेटीमध्ये होते. कृष्णमूर्ती म्हणाले, समजलं माझ्या प्रश्नाचं उत्तर. मी तळमळून सांगतो, तुम्ही ऐकता, पण नुसते ऐकता. जे कृष्णमूर्तींच्या व्याख्यानाला तेव्हा 500-500 रुपयाची तिकीटं काढून देखील लोक आले असतील, पण एक रुपया टाकणं कठीण होतं. म्हणून सद्गुरूंनी एखादी गोष्ट सांगितली तर आपल्या परसेप्शननी ऐकायची, आपल्याला जमेल तेवढं करायचं, आपल्याला जमणार नाही तर सगळंच करायला लागतं असं नाही, असं आपणच सोयीने ठरवायचं. असं ठरवल्यामुळे ही जी निष्ठा आहे ती निष्ठा तशा प्रकारे जशी सद्गुरूंना आवश्यक असते तशा प्रकारे तुमच्या ठिकाणी नसते आणि ती कामही करू शकत नाही. पण ही परमार्थामध्ये असणारी जी निष्ठा आहे, जी दिसायला पाहिजे, ती सगळीकडे असेल तर परमार्थामध्ये येईल. जर आडात असेल तर प्रत्येक पोहऱ्यामध्ये येईल. मग तुम्ही जिथं काम करता त्या ठिकाणी देखील निष्ठेने काम कराल, तुम्ही घरात देखील एका निष्ठेने राहाल, तुम्ही परमार्थाची साधना देखील निष्ठेने कराल. हा आगंतुक गुण देखील आहे. मी सुरुवातीला सांगितलं की काही गोष्टी स्वभावता जात्याच असतात. जसं बाईंनी सांगितलं की घरी येऊन लगेच अभ्यास केल्याशिवाय मुलगा झोपतच नाही, माझा अभ्यास राहिलाय, उद्या मला घेऊन जायचं आहे, बाईंनी सांगितलंय. आणि आई म्हणते, अरे सकाळी एक तासात होईल, मी करून घेते. पण तो तयार नसतो, तो म्हणतो रात्रीच झाला पाहिजे. बाईंनी सांगितलं की लगेच झाला पाहिजे. बरोबर आहे की नाही? अशी मुलं असतात. आणि अशीही मुलं असतात की जी लिहून देखील घेत नाहीत, त्यांना पत्ताही नसतो, ती शिक्षा भोगायला तयार असतात त्याकरता. अशी शिक्षा भोगायला तयार असणारी मुलं सगळीकडे आयुष्यात शिक्षाच भोगत राहतात. परमार्थ हा इतर जीवनापासून वेगळा काढता येत नसल्यामुळं आगांतुक गुण म्हणून निष्ठापूर्वक वागणं हा सराव देखील करता येणं शक्य आहे. आपली स्वाभाविक प्रकृती नसेल तर मग ती वळवावी लागेल. निष्ठा ठेवण्याची निष्ठेच्या आड येतं काय तर आपलीच प्रश्नोत्तरं येतात, आपलं मन कार्यरत असतं. त्यामुळं सद्गुरू बोलत असतात, संत बोलत असतात, त्याच्यातलं आपण काही पटवून घेतो काही पटवून घेत नाही सोयीनुसार. त्याच्याऐवजी सगळं पटवून घेणं असं करायचं ठरवायचं. सद्गुरू सांगतील तसं सर्वस्वी वागायचं असं ठरवायचं. त्यामुळे निष्ठा वाढते. सद्गुरूंनी सांगितलं की ऐक शिष्या येथींचे वर्म, स्वये तूची आहेसी ब्रह्म. तर आपण ब्रह्मस्वरूप आहोत, आपण तेच आहोत, हे घोक असं ते म्हणाले. आपण घोकायचं, पण आपण घोकतो अर्ध्या तासाने कंटाळतो आणि म्हणतो घोकून काय होणार, जाऊ देत, तसं काही नसतं. सद्गुरूंनी सांगितलं की रोज केंद्रात यावं. मी असे कित्येक साधक पाहिलेले आहेत की जे नवीन केंद्रात येत होते त्यांना स्वामीजींविषयी एक 2-5 वर्षांचीच माहिती होती आणि तेही जवळपास स्वामीजी आजारी पडल्यापासून त्यांनी पाहिलेले होते. पण स्वामीजींनी त्यांना सांगितलं की लक्षात ठेव की मी जरी नसेन तरी देखील तू केंद्रात यायचं असं स्वामीजी म्हणाले. आणि म्हणून सुरुवातीला स्वामीजींनी देह ठेवल्यावर थोडा गोंधळाचा काळ जरी वाटला तरी आपण दुर्लक्ष करायचं, आपण केंद्रात यायचं असं त्यांनी ठरवलं. हे निष्ठेचं उदाहरण मी म्हणून सांगतोय. आणि वर्षानुवर्ष येणारे होते आपल्या इथं साधक, तर त्याच्यातल्या काहींनी असा विचार कदाचित केला असेल की या बदललेल्या परिस्थितीत नक्की कसं चालतं ते बघू. त्यांनाही स्वामीजींनी सांगितलेलंच होतं की केंद्रात येणं हे आपलं काम आहे, केंद्रात मी आहे, केंद्र चालू राहिली पाहिजेत. त्यांना केंद्रात येता आलं नाही, त्यांच्या पक्षी केंद्र बंद पडलं. स्वामीजी नाहीत तर केंद्रात जाण्यात फायदा काय, उपयोग काय, आम्हाला इंटरेस्ट वाटत नाही अशी भूमिका काही साधकांनी घेतली. सद्गुरुवचनावर निष्ठा ठेवायची म्हणजे आपल्या प्रकृतीला मुरड घालायला लागते. आपल्या मनात येतं ते सगळं खरं नाही, ज्या अर्थी त्यांनी सांगितले त्या अर्थी मी आचरण करायला पाहिजे, अशा प्रकारे अशा निश्चयाने जे राहिले असेही साधक मी पाहिले, तुम्ही पाहिलेले आहेत. आणि स्वामीजी नाहीत म्हटल्यानंतर केंद्र बंद, परमार्थाची तुमची गरज बंद झाली. स्वामीजी नाहीत तुम्हाला बोध झाला, तुम्हाला घरात राहून तुमचा परमार्थ वर्धिष्णू होणार आहे. आणि आज 20 वर्ष झाल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांच्या जीवनातला परमार्थही हळूहळू कमी होत गेला, द्वेष वाढत गेला, मत्सर वाढत गेला. जे दोष आहेत ते दोष तसेच राहिले. मला असं सांगायचं आहे की निष्ठा आणि श्रद्धा सद्गुरूंच्या वचनावर ही सर्वत्र निष्ठा आणि श्रद्धा ठेवण्याच्याच, सर्वत्र तशा स्वभावाने वाढते आणि मग आपल्याला ती निष्ठा वाढवता येते. आपल्याला निष्ठेचा श्रद्धेचाही अभ्यास करता येतो. आगंतुक गुण म्हणून समर्थ म्हणतात ना, रूप लावण्य अभ्यासिता न ये. आता कोणाचं नाक खूप सरळ असतं, तर माझं नाक आणि त्यांचं नाक यांच्यात जो फरक असतो, मला त्यांच्यासारखं नाक नाही माझं होणार. सहज गुणास न चले उपाय, काळा माणूस गोरा होईना असं समर्थ म्हणतात. पण काही तरी धरावी सोये आगंतुक गुणांची. पण आगंतुक गुण आहेत ना, तर त्याची सोय धरून मनुष्य मोठा होऊ शकतो. तर हे आगंतुक गुण हे अभ्यासाने वाढवता येतात. म्हणून मुळात जरी श्रद्धेचा निष्ठेचा स्वभावता जर कमतरता असेल, तर जेव्हापासून समजलं तेव्हापासून सगळीकडे निष्ठा ठेवण्याचा प्रयत्न करून आणि तसं कसोशीनी आचरण करायचा प्रयत्न करून निष्ठा आणि श्रद्धा या गोष्टी जीवनात वाढवता येणं शक्य आहे. विचाराच्या व विवेकाच्या बाबतीत मी कमी पडतो असे जाणवते, त्यासाठी काय करावे असं विचारलेलं आहे. प्रामाणिक प्रश्न आहेत. त्याच्यासाठी विचार आणि विवेक, बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्याला सुसंगत विचार एक अर्धा तास करता आला पाहिजे. सुसंगत एखादा विचार अर्धा तास पाऊण तास मांडता आला पाहिजे. ज्या अर्थी तसा मांडता येत नाही त्या अर्थी आपण विचाराच्या बाबत कमी पडतो. आपल्याला चिंतन करता येत नाही एखाद्या विषयावर. एखादा अभंग जर दिला तर त्या अभंगावर आपलं चिंतन 3.5 मिनिटातच संपतं. आणि काही काही मंडळी कशी असतात की अगदी अर्धा तास ते त्याच्यावर चिंतन करू शकतात. आपण विचाराच्या बाबत कमी पडतोय, आपण चिंतनाच्या बाबत कमी पडतोय. स्वामीजी बोलतात आणि काही जणांना काय बोलले स्वामीजी 40 मिनट बोलतात आणि त्यांना स्वामीजी काय आणि किती छान बोलले हे 120 मिनट त्याच्यावर ते बोलू शकतात। तिप्पट आणि आम्हाला स्वामीजी आज काय बोलले हे घरी गेल्यावर जर विचारलं तर कोणत्या श्लोकावर प्रवचन केलं हेही आठवत नाही। आज कशावर बोलले स्वामीजी नाही वो काही केले आठवत नाहीये पण छान बोलले। आम्ही विचाराच्या बाबत चिंतनाच्या बाबत कमी पडतो। श्रवण वाचन चिंतन याच्यामध्ये सारं श्रवणच महत्वाचं आहे। तुम्ही 40 मिनिटाचं 120 मिनिट विचार करू शकलात चिंतन करू शकलात याच्याऐवजी त्याच्यातल्या गोष्टी तुम्ही सगळ्याच्या सगळ्या आठवणं विनोद आठवणं तर हे तितकंसं महत्वाचं नसून श्रवणामध्ये सारं श्रवणच महत्वाचं आहे। एखादा गोष्ट एखादा विषय सांगण्यासाठी म्हणून एखादी व्यक्ती अर्धा तास बोलली तर त्याचं कन्क्लुजन 2 किंवा 3 बुलेट पॉईंटमध्येच असतं। ते श्रवण घडलं पाहिजे त्याचं श्रवण घडलं पाहिजे। अवांतर पुष्कळ ऐकलं पण नेमकं काय त्यांनी सांगितलं हेच समजलं नाही असं व्हायला नको। आणि मग जर नेमकं सारं श्रवण करता येत असेल एखाद दुसराच महत्वाचा भाग त्याच्यातला जो आहे तो जर आपल्याला समजत असेल तसा तर मग बाकी फार विचार आपल्याला करता यायला पाहिजे असं काही नाही। खूप वेळ चिंतन करत राहायला पाहिजे असं काही नाही। आपल्या इथं जी महावाक्य आहेत ती महावाक्य म्हणजे अगदी छोटी वाक्य तत्त्वमसी प्रज्ञानं ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म सर्वं खल्विदं ब्रह्म ही सार वाक्य आहेत सार वचन आहेत आणि एवढी देखील पुरे आहेत। ओम तत्त्वम सोहम सहा हे सार श्रवण आहे। एवढं जरी लक्षात राहिलं हंसहा अहम सहा ओम हंसहा एवढं जरी लक्षात राहिलं तरी पुरे आहे। आपण देह नाही आहोत आपण निखळ निर्गुण निराकार अविनाशी परमात्मा आहोत। बाकी खूप मोठा विचार सतत करता यायला पाहिजे असं नाही। शब्द हे बहुसार उपकारांची राशी असं तुकाराम महाराज म्हणतात। म्हणून चालविला मागे येतील त्यासी मागोनी आली वाट सिद्ध ओळींची तैसी तरले तरतीगा आणि कही विश्वासी। शब्द हे बहुसार आहेत म्हणजे बहु आहेत पण सार सांगणारे आहेत। बहुसार म्हणजे त्याच्यामध्ये खूप सार दडलेलं आहे आणि ते सार लक्षात यायला पाहिजे। ते सार थोडं असतं आणि ते लक्षात आलं तर तुम्ही इथे येऊन गेलात ते सफल झालं। तुम्हाला श्लोक नाही सांगता आला तरी देखील चालेल पण प्रवचनामध्ये ते काय म्हणाले याचं सारं श्रवण करता आलं तर उत्तम आहे। 1, 2, 3 महत्वाचे बुलेट पॉइंट्स घेऊन घरी जा आणि ते चित्तात घोळवा तेवढं देखील पुरे आहे। कारण ते चित्तात घोळवले की मग वर्तनात उतरले पाहिजेत। वर्तनात जसे उतरतील तसं त्याचा शांती समाधानाचा लाभ होईल। म्हणून भाराभर विचार व्यक्त करायला यावेत खूप विचार करायला पाहिजे असं नाही तर निर्विचार शून्यताच महत्वाची आहे। सगळं सांगून तास दीड तास ध्यानाविषयी सांगून वृत्ती शून्य योगेश्वर याचा पहावा विचार दास म्हणे वारंवार काय सांगो हे जर त्याचं सार असेल हे जर तात्पर्य असेल तर वृत्ती शून्य आपण कसे होऊ वृत्ती शून्य होणं गरजेचं आहे हे त्याचं सार आहे। सगळ्याच्या सगळं प्रवचन ऐकलं उपयोग काय त्याचा जर वृत्ती शून्यता प्राप्त होत नसेल। म्हणून मग नंतर तसा प्रयत्न करणं ध्यानादी करणं तर याची गरज आहे। विचाराच्या व विवेकाच्या बाबतीत मी कमी पडतो आणि हे जर सुरू झालं एखाद्याच्या जीवनात तर मग तोच अविवेक. आणि अशा प्रकारचा सार श्रवण, सार चिंतन, सार वाचन हे खूप महत्वाचं राहतं. आणि अशा प्रकारचं सार घेणं, मला असं आठवतं की माझे एक शिक्षक होते, तर ते असं सांगायचे की मुद्द्यावरून गोष्ट लिहा, जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांवरून गोष्ट विकसित करा आणि भली मोठी गोष्ट वाचा आणि त्याच्यावरून थोडे मुद्दे काढा. तुम्हाला शिक्षणामध्ये या गोष्टी उपयोगाच्या येतील असं ते म्हणाले. तुम्हाला जो पेपरमध्ये प्रश्न असतो की मुद्द्यावरून गोष्ट लिहा, तर तो मुद्द्यावरून गोष्ट लिहिता यायला पाहिजे, मुद्द्यावरून सगळं पुढे जीवनात समजलं पाहिजे म्हणून आहे असं म्हणायचे. तुम्ही त्याच्यात 10 पैकी 7 मार्क मिळवता का 8.5 मार्क मिळवता का 5 मार्क मिळवता याच्यासाठी नाहीये, तर तुम्हाला मुद्दे समजल्यानंतर गोष्ट विकसित करता यायला पाहिजे हे सगळीकडे लागू आहे असं म्हणायचे. आणि मी स्वामीजींकडे आल्यावर तेच करायला सुरुवात केली. आमचा कॉमर्सचा अभ्यास देखील एका प्रश्नाचं उत्तर 3-3 पानं, पण त्या 3-3 पानांमध्ये एकूण 7-8 जर मुद्दे असतील आणि त्या मुद्द्यांमध्ये जर काही उपगोष्टी असतील तर तेवढ्या लक्षात ठेवल्या तर लिहिता येतात, नाहीतर मग सगळंच्या सगळं वाचून पाठ कसं करणार. असं जर लक्षात घ्यायला लागलं तर हे सगळीकडे कामाला यायला सुरुवात झाली. स्वामीजींकडे आल्यानंतर देखील ते जे बोलत असत त्याच्यात जे गोष्टीवरून मुद्दे काढणं, मुद्द्यावरून गोष्ट तयार करणं, पुढे मी प्रवचनं करायला लागलो तर मी सुरुवातीला आमच्या घरी प्रवचन करायचो तर सगळं लिहून काढायचो. आणि मग मला आठवलं की सगळं लिहायची गरज नाही, आपण मुद्दे काढू, त्या मुद्द्यावर आपण चिंतन करू आणि ते चिंतन आयत्या वेळेला बाहेर पडेल. ते काम करायला लागलं आणि एके दिवशी मला सुषमाताईंनी स्वामीजींच्या सुरुवातीच्या वह्या दाखवल्या. त्या म्हणाल्या तुला गंमत म्हणून दाखवते, तर स्वामीजी जे प्रवचन करायचे ते प्रवचन लिहून काढायचे. म्हणजे ही गोष्ट 68 सालाच्या आधीची, स्वरूपानंदांकडे ते जायला लागले त्याच्या आधीची बाडनबाड होती. ते लिहायचे काय आपल्याला बोलायचं आहे ते. आणि मग पुढे पुढे मी पाहिलं तर मुद्दे त्याच्यामध्ये होते असं माझ्या लक्षात आलं. ते मुद्दे काढायला लागले आणि मग नंतर दुकानात आमच्या समोर कधी कधी प्रवचनाची तयारी करायचे, ते तयारी करतात असंही वाटायचं नाही, पण जी व्यक्ती समोर येईल त्या व्यक्तीबरोबर ते बोलत असताना दैवी ही एषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतान तरंतिते या श्लोकावर त्यांना समजा निरूपण रात्री करायचं आहे, तर माया ही दैवी कशी आहे एवढाच विषय बोलायचा. समोर असलेल्या लोकांनाही चांगलं ऐकायला मिळायचं आणि माया दैवी कशी आहे हे पाहण्यासाठी म्हणून बाबा महाराज पंडित काय म्हणतात बघू असं कधी कधी पाहायचंय. लोकमान्यांनी काय म्हटलंय ते पाहू असं थोडं मधून अधून वाटलं त्यांना तर वाचायचं देखील, नाहीतर मग सांगायचे. मलाच जे शरण येतात हा जो मी आहे त्या मीचं स्वरूप काय हे नंतर एक तासाभरांनी पुढे बसले, प्रत्येक वेळेस पुढचे लोक बदलत असत. जे मलाच शरण येतात त्या मीचं स्वरूप काय याच्याबद्दल बोलायचे. ही माया गुणमयी कशी आहे, त्रिगुण कसे आहेत याच्याबद्दल एखाद्या ग्रुप समोर बोलायचे, त्यांचं ऐकायलाच लोक आलेले असायचे. आणि शरण जाण्याविषयी कोणाविषयी कोणाच्या समोर बोलायचे असं सबंध दिवसभरामध्ये 10-10, 20-20 मिनिटं ते बोलत राहायचे. आणि रात्री गेल्यावर आश्चर्यचकित व्हायला व्हायचं की तो सगळा विषय एकत्र ते कसा सुसूत्र मांडतायत. मग पुढे पुढे त्यांचं जे चिंतन आहे ते चिंतन प्रगाढ झालं, त्यांना त्या मुद्द्यांचीही गरज भासेनाशी झाली, ते मुद्दे त्यांना असे डोळ्यासमोर दिसल्यासारखे व्हायला लागले असावेत. अशा प्रकारे चिंतनाची सवय, विचारांची सवय देखील विकसित करता येते. आपण अगदीच कमी पडतो असं म्हटलेलं आहे, पण हे देखील अभ्यासाने वाढवता येणं शक्य आहे. सार विचार, सार श्रवण, सार वाचन, वाचन असावं त्याचं सार काढता यावं. नाहीतर पुष्कळ पाच पानं वाचली छान आहे, छान आहे म्हणजे काय छान आहे त्याच्यातलं काय सांगितलंय, काय सांगितलंय असं नाही, पाचही पानं छान आहेत असं चालणार नाही. त्याच्यात काहीतरी मुद्दे असतील, एक दोन तीन मुद्दे असतील, त्याच्याकरता बरंच त्यांनी छान तर्कांनी लिहिलं असेल, पण मुद्दे लक्षात यायला पाहिजेत. असं जर झालं तर साधकाची वैचारिक प्रगती होऊ शकते. संतांच्या किंवा सद्गुरूंच्या वचनावर दृढ भाव, निष्ठा कशा प्रकारे ठेवावी आणि वाढवावी, विचाराच्या विवेकाच्या बाबतीत मी कमी पडतो असे जाणवते, त्यासाठी काय करावे, असा फार सुंदर प्रश्न. आपण आपल्या स्वतःची आणि कोण कुणाचा करी येथ उद्धार, स्वये कष्टल्या विणका होतो कोठे आत्मोद्धार, असं स्वरूपानंदांनी साकी लिहून ठेवली, तर स्वतः कष्ट घेतले म्हणून झालं. तर हे कष्टही घ्यायचे आहेत आणि सद्गुरु शरणभावानी कष्ट घ्यायचे आहेत. या प्रकारे चालल्यामुळं साधकाची प्रगती होते अशी मजा आहे. या शिंदे काका अभंग म्हणा एक. हरी हरी.
हा देह कोणाचा, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, आत्मा राम त्याचा तोची जान, आत्मा राम त्याचा तोची जान, मी तू हा विचार विवेक शोधावा, मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच देई, गोविंदा माधवा याच देई, मी तू हा विचार विवेक शोधाव, ध्येयी ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, ध्येयी ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा, शस्त्रदळी उगवला सूर्य जैसा, मी तू हा विचार विवेक शोधाव, ज्ञानदेव म्हणे नयनांच्या त्या ज्योती, ज्ञानदेव म्हणे नयनांच्या त्या ज्योती, या नावे रूपे तुम्हीच जाना, मी तू हा विचार विवेक शोधावा, गोविंदा माधवा याच ध्येयी, हरिमुखे मना हरी मुखे मना पुण्याची गणना कोण करी मी तुहा विचार विवेके शोधावा गोविंदा माधवा गोविंदा माधवा गोविंदा माधवा याच धेई मी तुहा विचार विवेके शोधावा मी तुहा विचार विवेके शोधावा विवेके शोधावा
वाह वाह छान म्हण एका बंक म्हण हरी 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 स्वामी
पूर्व पुण्ये फळाळी पूर्व पुण्ये फळाळी गुरुदेवे कृपा केली पूर्व पुण्ये सोहम मंत्र उपदेशिला सोहम मंत्र उपदेशिला ध्यास अंतरे ध्यास अंतरे लागला पूर्व पुण्ये फळाली गुरुदेवे कृपा केली पूर्व पुण्ये मनचन जानी वानी दिसे हरी पूर्व पुण्य फळाली गुरु देवे कृपा केली पूर्व पुण्य फळाली।
आपण नाम घेऊ। स्थिर बसू। एखाद्या मूर्तीसारखे स्थिर आपल्या हृदयाकडे लक्ष, कामना रहित, क्रोध रहित, भय रहित, लोभ रहित, मत्सर रहित, दंभ देहाहंकार रहित असं स्वतःचं हृदय पहा। शांत, निश्चिंत, सात्विक भावाने युक्त, ईश्वर प्रेमामध्ये मग्न झालेलं, तिथ श्री हरीचे चरण पाहू। हरिचरण एक पाय संपूर्ण टेकलेला, दुसरा पाय त्या पायाच्या माग चौडा टेकलेला, एक गुडघा सरळ ताठ, एक किंचित वाकलेला, श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण जय जय नारायण नारायण। श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण। श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण जय नारायण, जय जय नारायण, नारायण। श्रीनारायण जय नारायण जय जय नारायण नारायण जय नारायण जय जय नारायण बोला कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।